नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज. 78व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. मराठवाड्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 80 लाखापेक्षा जास्त महिलांना लाभ प्राप्त. मुख्यमंत्र्यांची बहीण ही नवीन ओळख मिळाल्याची लाभार्थी महिलांची प्रतिक्रिया. आणि राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार. आता सविस्तर बातम्या. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल 78व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते सलग 11व्या वेळेस ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर ते बोलत होते. 40 कोटी नागरिक जर जुलमी ब्रिटिश सत्ता उलथवून टाकत स्वातंत्र्यप्राप्तीचं उद्दिष्ट साध्य करू शकतात, तर 140 कोटी नागरिक 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न नक्कीच साकार करू शकतात, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. धर्माच्या आधारावर देशात दोन गट पाडणाऱ्या कायद्यांना आधुनिक युगात स्थान नसल्याचं मोदी यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
इस गंभीर विषय पर देश में चर्चा हो, जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते, जो ऊंच नीच का कारण बन जाते हैं, ऐसे कानूनों को आधुनिक समाज में कोई स्थान नहीं हो सकता है. अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिविल कोड हो. हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं. अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं, सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है उससे हमें मुक्ति मिलेगी.
सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक नेतृत्वाबद्दल आनंद व्यक्त करत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. जातीयवाद तसंच परिवारवादापासून मुक्ततेसाठी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख नवतरुणांना राजकारणात सक्रिय करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, शिक्षण, युवक कल्याण आदी विषयांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. राज्यात 78वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात विधानभवन इथं ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यातही ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्याचे अल्पसंख्याक विकास, अवकाफ आणि पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलवी स्वामी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी केलेल्या भाषणात सत्तार म्हणाले,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या जिल्ह्यात 5,32,769 इतक्या बहिणींचा नाव या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपला जिल्हा हा सर्वात अग्रेसर आहे. छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे.
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक तसंच गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. बीड इथं राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुंडे यांनी यावेळी जिल्ह्यात कृषी क्षेत्रात राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.
बीड जिल्ह्यात 2023-24 खरीप व रब्बी हंगामात मिळून 424 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. यापैकी आतापर्यंत सुमारे 384 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले असून उर्वरित 21 कोटी रुपये वितरित करणे सुरू आहे. याशिवाय विमा कंपनीने कोणतेही कारण न देता नाकारलेल्या विमा प्रस्ताव मंजूर करून त्याही शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात पीक विमा मिळणार आहे.
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात बनसोडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासह विविध योजनांचा आढावा घेतला. धाराशिव इथं राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यापूर्वी पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा सावंत यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला.
जिल्ह्यात 2023-24 या वर्षात महारोहिओच्या कामातून 22,05,476 मनुष्य दिवस निर्मिती केली आहे. 42,406 कुटुंबांना कामे केली. 6,606 कुटुंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस मनरेगाची कामे केली. सध्या जिल्ह्यात मनरेगाची 24,844 कामे सुरू आहे.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते साजरा झाला. यावेळी आमदार डॉ राहुल पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यात इतरत्र सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसंच शासकीय कार्यालयांमधून 78वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या योजनेतल्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची बहीण अशी नवी ओळख या योजनेमुळे मिळाल्याच्या भावना लाभार्थी महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. राज्यभरातल्या भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही तर ती कायम आहे. योजनेकरता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ मिळाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा उद्या 17 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गणेशोत्सवास येत्या 7 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पहिल्या 3 विजेत्या मंडळांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपये पारितोषिक देण्यात येईल. अधिकाधिक मंडळांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करून या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. परभणी इथं लायन्स क्लबच्या वतीनं 1000 फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाची फेरी आणि राष्ट्रध्वज सन्मान पथदर्शन काल करण्यात आलं. गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून काढलेल्या या फेरीत शहरातल्या 50 शाळेतल्या सुमारे 5,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जालना पोलीस मुख्यालयातल्या कवायत मैदानाचं नूतनीकरण तसंच विद्युत पथदिवे या कामांचं लोकार्पण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बीएम थोरात यांचा काल धाराशिव इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं काम ग्रंथालयानं करावं असं आवाहन कृषीमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते काल बीड इथं शासकीय ग्रंथालयाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या ग्रंथालयात पुस्तकांसह डिजिटल पद्धतीनंही ग्रंथसंपदा उपलब्ध होणार राहणार आहे आणि अशा स्वरूपाचं हे राज्यातलं चौथं डिजिटल ग्रंथालय असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. लातूर इथं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 12व्या स्मृतीदिनानिमित्त विलास सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यामध्ये 81 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज, 78व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, मराठवाड्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत 80 लाखापेक्षा जास्त महिलांना लाभ प्राप्त, मुख्यमंत्र्यांची बहिणी नवीन ओळख मिळाल्याची लाभार्थी महिलांची प्रतिक्रिया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.